ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पहिली स्वदेशी बनावटीची प्रदूषक नियंत्रण समुद्र प्रताप नौका भारताच्या तटरक्षक दलाच्या ताफ्यात दाखल. आत्मनिर्भर गावं बनवण्याच्या दिशेने विकसित भारत जी रामजी कायदा हे महत्वाचं पाऊल असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन. फसवे कॉल आणि SMS रोखण्यात अपयश आल्याबद्दल ट्रायकडून मोबाईल कंपन्यांना 150 कोटींचा दंड. उमर खालिद आणि शार्जिल इमाम यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला. आणि बिलियर्ड जगत जेते मनोज कोठारी यांचं निधन. देशातली पहिली स्वदेशी बनावटीची प्रदूषक नियंत्रक समुद्र प्रताप ही नौका भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात आज गोवा इथं दाखल झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यावेळी उपस्थित होते. ही नौका सागरी प्रदूषण नियंत्रण नियमन, सागरी कायदा अंमलबजावणी, बचाव आणि शोध मोहीम राबवण्यात उपयोगी पडेल. ही नौका देशाचा सामूहिक दृढनिश्चय आणि आत्मविश्वास यांचं प्रतीक असल्याचं संरक्षण मंत्री यावेळी म्हणाले. सागरी जैवविविधतेचं रक्षण करणं ही नैतिक जबाबदारी आहे. हे जहाज प्रवाळ खडक आणि समुद्री जीवांचं रक्षण करेल असंही त्यांनी सांगितलं.
समुद्र प्रताप भारत की पहली स्वदेशी रूप से डिजाइन की गई है. पॉल्यूशन कंट्रोल वेजल है और कोस्ट गार्ड फ्लीट की अब तक की सबसे बड़ी यह पोत है. 4170 टन का डिस्प्लेसमेंट और 115 मीटर की लंबाई अपने आप में इसकी विशालता को दिखाती है. 22 नॉट्स की स्पीड इसकी ऑपरेशनल स्ट्रेंथ को दर्शाती है. इसमें एडवांस पॉल्यूशन डिटेक्शन सिस्टम, डेडिकेटेड पॉल्यूशन रेस्पॉन्स बोट्स और आधुनिक फायर फाइटिंग कैपेबिलिटी भी मौजूद है, जिससे इसकी रीच और इफेक्टिवनेस कई गुना बढ़ जाती है.
नौदलाच्या ताफ्यात समुद्र प्रताप नौका समाविष्ट झाल्यामुळे भारतीय तटरक्षक दलाची क्षमता वाढणार असून सागरी सुरक्षा, पर्यावरण संरक्षण आणि स्वदेशीच्या संकल्पनेला चालना मिळणार आहे. आत्मनिर्भर गावं बनवण्याच्या दिशेनं विकसित भारत जी रामजी कायदा हे महत्वाचं पाऊल असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं आहे. तमिळनाडूमधल्या इरोडमध्ये ते शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. रोजगार निर्मिती मजबूत करणं, मूलभूत सोयीसुविधांचा विस्तार करणं आणि गावांना स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेनं उचललेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये NCC छात्रांनी बजावलेल्या कामगिरीचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी कौतुक केलं आहे. नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या निमित्तानं आयोजित NCC कॅम्पमध्ये ते बोलत होते. गिर्यारोहण, साहसी खेळ, मदत आणि बचाव कार्यातल्या योगदानाबद्दल त्यांनी या विद्यार्थ्यांची प्रशंसा केली. सायबर आणि ड्रोन तंत्रज्ञान शिकवण्यासाठी NCC होत असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. टेलिकॉम नियामक ट्रायनं स्पॅम फोन आणि मेसेज थांबवू न शकलेल्या टेलिकॉम कंपन्यांवर 150 कोटी रुपये दंड ठोठावला आहे. 2020 ते 2023 या वर्षातल्या दिरंगाईबद्दल ही कारवाई झाली आहे. ग्राहकांच्या तक्रारी चुकीच्या पद्धतीने बंद करणं, स्पॅम कॉल करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई न करणं यासारख्या गोष्टींसाठी ट्रायनं हा दंड ठोठावला आहे. ट्रायच्या या कारवाईला टेलिकॉम कंपन्यांनी आव्हान दिलं आहे. भारतीय रेल्वेनं चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत भांडवली खर्चाच्या 80% जास्त निधीचा वापर केला आहे. एकंदर 2,52,200 कोटी रुपयांपैकी 2,03,138 कोटी रुपये वापरल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. सुरक्षिततेच्या योजना, क्षमतावर्धन, पायाभूत सुविधांचं आधुनिकीकरण आणि प्रवाशांना सोयी सुविधा देण्यासाठी या निधीचा वापर केल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे. गेल्या वर्षात भारताच्या ऊर्जा क्षेत्रात भरीव अशा सुधारणा झाल्या. अक्षय ऊर्जेकडे वाटचाल करताना भारताने 2025 या वर्षात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सुधारणांची अंमलबजावणी केली. याविषयी आता सविस्तर ऐकूया.
भारतात कधी काळी असलेल्या वीज टंचाईचा लाखो लोकांच्या जीवनावर गंभीर दुष्परिणाम होत होता. आर्थिक पातळीवर विखुरलेल्या वितरण कंपन्या, अव्वाच्या सव्वा दर, वीज पुरवठा जाळ्यामध्ये कमी असलेली गुंतवणूक आणि संस्थात्मक शिस्तीचा अभाव या कारणांमुळे वीज टंचाई प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वीज सुधारणा विधेयक 2025 आणलं गेलं. हे विधेयक 2003 वीज कायद्यात सुधारणा करून अधिक चांगली वितरण व्यवस्था, वीज पुरवठ्याचं आधुनिकीकरण आणि गुणवत्तेवर आधारित वीज पुरवठ्याला प्राधान्य देणार आहे. त्याखेरीज नवीकरणीय ऊर्जेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं विविध योजना सुरू करण्यात आल्या. सौर उद्यानं विकसित करणं, पीएम सूर्यघर योजनेसारख्या योजना आणणं, घराच्या छतावर सौर पॅनल बसवणं, शेतकऱ्यांसाठी पीएम कुसुम योजना, या सर्व प्रयत्नांमधून अक्षय ऊर्जेच्या दिशेनं भारतानं वाटचाल केली. त्यामुळे गेल्या वर्षाच्या मध्यापर्यंत भारत जगातल्या आघाडीच्या अक्षय ऊर्जा उत्पादक देशांपैकी एक झाला.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याप्रकरणी मनसेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या निवडणुकांमध्ये 68 ठिकाणी झालेल्या बिनविरोध निवडणुकीला स्थगिती द्यावी आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या अर्ज माघारीची न्यायालयीन चौकशी करावी असं मनसेनं या याचिकेत म्हटलं आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ही याचिका दाखल केली आहे. 2020 दिल्ली दंगली प्रकरणी अटकेत असलेला विद्यार्थी नेता उमर खालिद आणि शर्जील इमाम यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला आहे. या दोघांना प्रथमदर्शनी UPA अर्थात बेकायदेशीर कारवाई प्रतिबंध कायद्यांतर्गत अटक झाली असल्याचं कारण न्यायालयानं दिलं. दुसरीकडे याच खटल्यातले आरोपी गुलफिशा फातिमा, मिरन हैदर, शिफाऊर रहमान, सलीम खान आणि शादाब अहमद यांना न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती NV अंजरिया यांच्या खंडपीठानं मंजूर केला. आवश्यकता नसेल तर इराणमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं भारतीय नागरिकांना दिला आहे. तसंच इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, आंदोलन किंवा निदर्शनं सुरू असलेल्या ठिकाणांपासून दूर राहावं, इराणमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी तेहरानमध्ये दूतावासाकडे नोंदणी करावी असं आवाहनही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केलं आहे. व्यावसायिक कामासाठी भारतात येणाऱ्या चीनी व्यावसायिकांसाठी भारतानं EB4 हा ई प्रोडक्शन इन्व्हेस्टमेंट बिझनेस व्हिसा सुरू केला आहे. 1 जानेवारीपासून हा व्हिसा सुरू झाला असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल असं चीनमधल्या भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. साधारण 45 ते 50 दिवसात हा व्हिसा मिळेल आणि त्यावर 6 महिन्यांपर्यंत भारतात राहता येईल. कामासाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्यांच्या संख्येत झालेली वाढ लक्षात घेऊन भारतानं हा नवा व्हिसा सुरू केला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून फ्रान्सच्या दौऱ्यावर असून ते पॅरिसला पोहोचले. भारत आणि फ्रान्सच्या वस्त्र परंपरेतल्या एका प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज खत बात ए मोदी लाल किले की फासिल से या उर्दू भाषेतल्या पुस्तकाचं नवी दिल्लीत अनावरण केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 ते 2025 दरम्यान स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने केलेल्या सर्व भाषणांचं संकलन या पुस्तकात आहे. त्याशिवाय अंत्योदय, स्वच्छ भारत तसंच इतर राष्ट्रीय महत्वाच्या संकल्पनांवरही या पुस्तकात माहिती आहे. माजी बिलियर्ड जगज्जेते मनोज कोठारी यांचं आज तमिळनाडूत तिरुनेलवेली इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. बिलियर्ड्समधल्या त्यांच्या कारकिर्दीत ते 16 वेळा राज्यविजेते झाले तर 1990 त्यांनी विश्वविजेतेपद पटकावलं. त्यांच्या या कामगिरीबद्दल 2005 त्यांना ध्यानचंद पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. तर गेल्या वर्षी बिलियर्ड्स अँड स्नूकर फेडरेशन ऑफ इंडियानं जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. 10 दिवसांपूर्वी त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली होती. मात्र काही दिवसांपूर्वी फुफ्फुसात संसर्ग झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथंच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. बांगलादेशनं आगामी IPL स्पर्धेच्या प्रसारणावर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघामधून बांगलादेशचा जलदगती गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला वगळल्यानंतर बांगलादेशनं हा निर्णय घेतला. रहमान याला संघाबाहेर काढायचा निर्णय BCCIच्या निर्देशांनुसार घेतला आहे. त्यामागे कोणतंही तार्किक कारण नव्हतं. त्याचे तीव्र पडसाद बांगलादेशच्या जनतेत उमटत असून त्यामुळे IPLच्या प्रसारणावर बंदी घातल्याचं बांगलादेश सरकारच्या आदेशात म्हटलं आहे. IRCTC घोटाळ्यात राजद नेते लालू प्रसाद यादव यांच्याविरुद्धच्या खटल्याला स्थगिती द्यायला दिल्ली उच्च न्यायालयाने आज नकार दिला. तसंच या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाला उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. आपल्या विरुद्ध झालेल्या आरोप निश्चितीला आव्हान देणाऱ्या यादव यांच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या 14 तारखेला होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पहिली स्वदेशी बनावटीची प्रदूषण नियंत्रक समुद्र प्रताप नौका भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात दाखल. आत्मनिर्भर गावं बनवण्याच्या दिशेनं विकसित भारत जी रामजी कायदा हे महत्वाचं पाऊल असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन. फसवे कॉल आणि SMS रोखण्यात अपयश आल्याबद्दल ट्रायकडून मोबाईल कंपन्यांना 150 कोटींचा दंड. उमर खालिद आणि शार्जिल इमाम यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला. आणि बिलियर्ड जगज्जेते मनोज कोठारी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.